नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सीपीआरआय प्रकल्पामुळे इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्राला चालना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या विचाराधीन. आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात, युएईवर 9 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय विद्युत संशोधन संस्था सीपीआरआयच्या विद्युत साहित्य आणि उपकरणांच्या तपासणी प्रयोगशाळेमुळे राज्याच्या इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं या प्रकल्पाचं काल केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
आपल्याकडे जी काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची इंडस्ट्री होती, ट्रान्सफॉर्मर्स तयार करणारे किंवा स्मार्ट मीटर्स तयार करणारे, या सगळ्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्स करता त्याचं टेस्टिंग करण्याकरता हैदराबादला जावं लागायचं किंवा भोपाळला जावं लागायचं. त्यामुळे लागणारा वेळ, लागणारी कॉस्ट, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याकडच्या गुंतवणुकीवर मर्यादा आणत होत्या. पण मला आज आनंद आहे की ही टेस्टिंग लॅब या ठिकाणी आल्यामुळे आता एक नवीन इकोसिस्टीम ट्रान्सफॉर्मर्स पासून तर मीटर्स पर्यंत आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट पर्यंत आता या ठिकाणी तयार होईल.
छत्रपती संभाजीनगरसह राज्यात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वाढती गुंतवणूक पाहता या प्रकल्पात ईव्ही चाचणीची व्यवस्था करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांच्याकडे केली. राज्यातल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे डिसेंबर महिन्यापर्यंत अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परदेशातल्या उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आयटीआय प्रशिक्षणात अभ्यासक्रमांचा समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठीही एक सक्षम यंत्रणा तयार करावी, आयटीआयचे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत, तसंच प्रशासनामार्फत केलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या उपक्रमाबाबत ही संक्षिप्त माहिती.
प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाचा क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासला जाईल, त्यानुसार वाहनाची पीयूसी वैधता कळेल आणि पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर उपलब्ध सुविधेनुसार पीयूसी काढल्यानंतरच इंधन भरता येईल अशी यंत्रणा सरकारच्या विचाराधीन आहे. भविष्यात वाहन विक्री तसंच दुरुस्ती करणाऱ्या दुकानांमध्ये पीयूसी देण्याची व्यवस्था केली जाईल. अवैध पद्धतीनं पीयूसी देणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत. सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं आवश्यक असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.
आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, असा पुनरुच्चार ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काल या उपसमितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळेल, फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याची उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता उपसमितीतल्या सर्व सदस्यांनी व्यक्त केली, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले,
एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जीआर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये. चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीनी त्या मान्य करू नये, मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील, त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये.
जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बीड इथं महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परभणी इथंही धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वस्तू आणि सेवा कराच्या दरात केलेल्या कपातीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केला आहे. प्रसारभारतीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. बाजारपेठेतील खरेदी वाढल्यानंतर उत्पादनात वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळेल असं चौधरी यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
हम लोगों ने 5 और 18 दो रेट लेकर आए हैं. इससे आम जन को तो लाभ होगा ही. और जहां तक इकोनॉमी की आपने बात किया है कि अगर आम चीजें सस्ती होंगी तो कहीं ना कहीं लोगों के हाथ में पैसा बचेगा तो परचेजिंग भी बढ़ेगी. और परचेजिंग बढ़ेगी तो मैन्युफैक्चरिंग भी बढ़ेगा. मैन्युफैक्चरिंग बढ़ेगी तो रोजगार भी बढ़ेगा और कहीं ना कहीं अर्थव्यवस्था इससे और ग्रो करेगी. तो मुझे पूर्ण विश्वास है कि इसके आने के बाद, इसको लागू होने के बाद जो असर आएगा वो अर्थव्यवस्था भी इससे मजबूत होगी.
जीएसटीची सुधारित कररचना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आणि देशाचं सकल उत्पन्न वाढवणारी असल्याचं धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी म्हटलं आहे. तर खतं आणि सिंचन साहित्यावरच्या करात कपात केल्याबद्दल अमित देवगिरे या शेतकऱ्यानं समाधान व्यक्त केलं. या नवीन कररचनेमुळे गृहिणींना दिलासा मिळणार असून घरगुती वस्तूवरचा कर कमी केल्यामुळे घर खर्चाचं बजेट आटोक्यात येईल असं मत उज्ज्वला मसलेकर या गृहिणीनं व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
एफएमसीजी सेक्टर म्हणजेच घरगुती वापरातल्या ज्या वस्तू आहेत, दूध, दही, दुग्धजन्य पदार्थ, लोणी, तूप, ऑइल, या सगळ्यांवरती 12% 5% जीएसटी आल्यामुळे ह्या वस्तू नक्कीच स्वस्त होणार आहेत. आणि आता दिवाळी, दसरा, सणवार येत आहेत, त्याच्यामुळे ह्या स्वस्त होणाऱ्या वस्तूंचा गृहिणींना नक्कीच फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, जी दिवाळीची खरेदी असते, टीव्ही, फ्रीज, दुचाकी, ह्या सगळ्यामुळे आता खरेदी करणं पण सोपं होणार आहे. हा अतिशय उत्तम निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आम्ही महिला खूप खुश आहोत.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक 2 मध्ये रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक 6 कामाला शासनानं मंजुरी दिली आहे. मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं ही माहिती दिली. यामुळे सुमारे 35 गावाच्या सिंचनाची सोय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर 9 राखून सहज विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांसमोर युएईचा डाव अवघ्या 57 धावांवर संपुष्टात आला. नंतर अभिषेक शर्माच्या 16 चेंडूत 30 धावांच्या खेळीनंतर 5 षटकातच भारतीय संघानं हे लक्ष पूर्ण केलं. अवघ्या 7 धावा देत 4 बळी टिपणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या 14 होणार आहे. धाराशिव इथं झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ धाराशिव उपपरिसरानं 9 पारितोषिकं मिळवली. यात एकांकिका, प्रहसन, मुकाभिनय आदी स्पर्धांमधल्या पारितोषिकांचा समावेश आहे. बीड जिल्हा युवक महोत्सवाचं आज उद्घाटन होत आहे. गेवराई इथल्या रभ अट्टल महाविद्यालयात सकाळी 10 हा कार्यक्रम होणार आहे. सांगलीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वृत्तपत्राचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये नांदेड जिल्ह्यात नायगाव इथले सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मोरे यांना आधारस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी 14 लातूर इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन तसंच पाण्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता असणारे उच्च क्षमतेची 2 यंत्र लातूर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक मानसी यांच्या हस्ते या वाहनांचं काल लोकार्पण करण्यात आलं. या नव्या यंत्रांच्या माध्यमातून मलवाहिनी तसंच भूमिगत गटारांची स्वच्छता करणं अधिक सोयीचं होणार आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईट इथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विद्युत फिडरच्या नवीन जोडणीच्या कामाला काल आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या नव्या जोडणीमुळे जलशुद्धीकरण केंद्राला 24 वीज पुरवठा होणार असून बीड शहराला अखंडित पाणी पुरवठा होणार आहे. विभागात येलदरी धरणातून सुमारे 2000 तर इसापूर धरणातून सुमारे 8.5 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. हवामान. राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सीपीआरआय प्रकल्पामुळे इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्राला चालना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या विचाराधीन आणि आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.